देशातील अन्नधान्य विविधता जगासाठी आशेचा किरण असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास. 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदेचा नवी दिल्लीत आरंभ. पश्चिम घाट क्षेत्रांतर्गत येत असलेला महाराष्ट्रासह 6 राज्यांमधील परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी नवीन मसुदा अधिसूचना. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणं भरली, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा. केरळमधील मृतांचा शोध अंतिम टप्प्यात, आता पुनर्वसनाकडे लक्ष. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन पदक फेरीत जाण्याची अपेक्षा. आता सविस्तर बातम्या. भारतात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असून जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना शाश्वत कृषी अन्न प्रणालीच्या दिशेनं परिवर्तन अशी आहे. सरकार कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी विविध सुधारणा आणि उपाययोजना करत असून शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा व्यापक हेतू त्यामागे आहे. कृषी क्षेत्र भारत सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी आहे असं ते म्हणाले. भारत भरडधान्य, तृणधान्य आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. देशातील अन्नधान्य विविधता जगासाठी आशेचा किरण असून जगापुढील अन्न सुरक्षेच्या समस्यांचं निराकरण भारत संपूर्ण क्षमतानिशी करत आहे असंही त्यांनी सांगितलं. परिषदेत 75 देशांचे 1000 जास्त प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आलेल्या परदेशी प्रतिनिधींनी भारताच्या कृषी क्षमता आणि एकंदर वाढीचं कौतुक केलं आहे. 6 दिवसांच्या या कार्यक्रमात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग असून भारताची कृषी क्षेत्रातली कामगिरी आणि नवकल्पनांची त्यांनी प्रशंसा केली. राज्यपालांच्या 2 दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. राज्यपालांच्या कार्यालयाचं कामकाज सुधारण्यासाठी तसंच लोककल्याणासाठी मिळालेल्या मौल्यवान विचार आणि सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असं त्यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं. आदर्श राज्यांचं उदाहरण प्रस्थापित करणं ही राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी कामकाजासाठी राज्यपालांनी संबंधित राज्य सरकारांशी सतत संवाद साधावा असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना राज्यभवनात शासनाचं आदर्श मॉडेल विकसित करण्याचं आवाहन केलं. येत्या 8 वर्षात भारत 20% क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणू शकतो अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य आणि कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश चंद यांनी आकाशवाणीला दिली. नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीमध्ये विज्ञानाचा वापर केल्यानं शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. पश्चिम घाट क्षेत्रांतर्गत येत असलेला महाराष्ट्रासह 6 राज्यांमधील 56,800 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या 6 राज्यांचा यात समावेश आहे. या संदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या 60 दिवसांमध्ये सूचना आणि हरकती. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, सासवान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात येत आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसंच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं कृष्णाकाठच्या गावातील पूररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आणि त्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त, संबंधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांनीही स्वतः नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या आकडेवारीनुसार या गुंतवणूकदारांनी भांडवलासाठी 32,364 कोटी रुपये आणि कर्जासाठी 22,363 कोटी रुपये गुंतवले. भक्कम आर्थिक दृष्टिकोन, दरांमधील कपात आणि सरकारी वित्तीय शिस्तीमुळे गुंतवणुकीचा हा भरीव प्रवाह येत असल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे. केरळमध्ये वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागात मृतदेह शोधताना काल 16 मानवांचे अवशेष मिळाले आहेत. शोध मोहीम दिवसभरासाठी थांबवण्यात आली असून आज सकाळी ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सशस्त्र दलाचे 12.5 पेक्षा जास्त कर्मचारी बाधित भागात मदत आणि आपत्ती निवारण कार्यात सहभागी झाले आहेत. दुर्घटना झालेल्या ठिकाणी पर्यटनाला न जाण्याचं आवाहन मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं केलं आहे. मृतांचा शोध अंतिम टप्प्यात आल्यानं आता विविध मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे. भूस्खलनातून वाचवलेल्या लोकांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल आणि त्यांच्यासाठी नवीन वसाहत बांधली जाईल असं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं. 10,000 हून अधिक लोक या भागातील विविध शिबिरांमध्ये राहत आहेत. बाधित प्रदेशातल्या मुलांच्या मानसिक आरोग्य आणि उपचारांसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं 137 समुपदेशक तैनात केले आहेत. देशभरात 14वा भारतीय अवयवदान दिन काल साजरा करण्यात आला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नोर्टो म्हणजे राष्ट्रीय अवयव आणि उतक प्रत्यारोपण संघटनेनं नवी दिल्ली इथं यानिमित्त अवयवदान जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. गेल्या 10 वर्षात अवयवदानाचं प्रमाण 4 पटीनं वाढून 18,378 झाल्याची माहिती यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिली. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वायू, रस्ता, रेल्वे आणि जलमार्ग यासारख्या प्रवासाच्या विविध मार्गांद्वारे मानवी अवयवांची वाहतूक करण्यासाठी मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. सरकारनं जारी केलेली ही मानक प्रणाली देशातील अवयव प्रत्यारोपणात गुंतलेल्यांसाठी मार्गदर्शक दस्तऐवज म्हणून काम करतील. सर्वोच्च न्यायालयानं 75वं वर्ष स्थापन करण्यासाठी वर्ष साजरं करण्यासाठी घेतलेल्या लोक अदालतीमध्ये 1,000 हून अधिक खटले निकाली निघाले आहेत. या अंतर्गत दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले असल्याची माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी काल दिली. या विशेष लोक अदालत उपक्रमाचा काल अखेरचा दिवस होता. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आज कोलंबो इथल्या आर प्रेमदासा मैदानावर 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये श्रीलंकेबरोबर खेळेल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2:30 सुरू होईल. रोमहर्षक पहिल्या सामन्यात दोन्ही संघांच्या समान धावा झाल्यामुळे ते बरोबरीत राहिले, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी त्यांच्यात सुरस राहील. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आणि माजी विजेता डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसेन याच्याबरोबर आज दुपारी 3:30 सामना होईल. लक्ष्य विजयी झाला तर अंतिम फेरीत स्थान मिळेल आणि त्याचं पदक निश्चित होईल. टोकियो ऑलिम्पिकची पदकविजेती मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन महिलांच्या 75 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ली कियानबरोबर आज दुपारी 3:00 लढेल. पुरुष हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी आज ग्रेट ब्रिटनसोबत दुपारी 1:30 मैदानात उतरेल. या विजयामुळे भारत सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये शेवटच्या 4 संघांमध्ये पोहोचेल आणि पदकांच्या शर्यतीत असेल. दरम्यान पॅरिसमध्ये भारतानं आतापर्यंत जिंकलेल्या 3 तिन्ही पदकांमध्ये योगदान दिलेल्या नेमबाजीत राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते अनिश भानवाला आणि विजयवीर सिद्धू 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूलच्या पात्रता फेरीत भाग घेतील. पहिली पात्रता फेरी आज दुपारी 1:30 होणार आहे. अॅथलेटिक्समध्ये पारुल चौधरी महिलांच्या 3,000 मीटर स्टीपलचेसच्या पहिल्या फेरीत भाग घेईल तर जेस्मिन ऑल्ड्रीन पात्रता फेरीत आपल्या मोहिमेची सुरुवात करताना अंतिम फेरीत पोचणारा पहिला भारतीय पुरुष लांब उडीपटू बनण्याचा प्रयत्न करेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील अन्नधान्य विविधता जगासाठी आशेचा किरण असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास. 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचा नवी दिल्लीत आरंभ. पश्चिम घाट क्षेत्रांतर्गत येत असलेला महाराष्ट्रासह 6 राज्यांमधील परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी नवीन मसुदा अधिसूचना. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरणं भरली, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा. केरळमधील मृतांचा शोध अंतिम टप्प्यात, आता पुनर्वसनाकडे लक्ष. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन पदक फेरीत जाण्याची अपेक्षा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.